चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पाणी संकट, आधार रेषेच्या खाली पडणाऱ्या मान्सूनसह भारताचा संघर्ष। हवामानात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झाल्यानं गेल्या 10 वर्षात सरासरी पडणाऱ्या मान्सूननं कमी पावसाचीही पातळी ओलांडली असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं। जून आणि जुलैमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं दुष्काळग्रस्त चेन्नईला आणीबाणीत पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर भारताला पाणी संकटाची मोठी समस्या भेडसावत आहे। 1990 दशकापासून भारतात सरासरी पाऊस सामान्यपेक्षा कमी झाला आहे, यापुढेही कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा संभव आहे असं हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख शिवानंद पै यांनी सांगितलं। हवामानाच्या अंदाजानुसार सरासरी 166.9 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत जूनमध्ये भारतात 112.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। पै म्हणाले, नैसर्गिक परिवर्तनशीलतेमुळे दशकामध्ये सरासरी पावसाचे स्तर बदलू शकतात, वातावरणातील बदलांच्या दुव्याकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही। हवामानातील बदलाशी जोरदार पाऊस आणि दीर्घ दुष्काळाचा संबंध असू शकतो असंही ते म्हणाले।